आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी बळकट करण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती। FIR दाखल करण्यात कोणताही विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यातल्या पोलीस दलाला आदेश। प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी 50 कोटी भाविकांची भेट। 17 वर्षात पहिल्यांदाच BSNL तिमाही निकालात नफा आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप। 201 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी। भारत आणि अमेरिका यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉम्पॅक्ट या नव्या उपक्रमाबाबत सहमती झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे।
संरक्षण भागीदारीसाठी नव्या 10 वर्षांच्या आराखड्यावर स्वाक्षरी केल्याची घोषणा भारत आणि अमेरिकेनं केली आहे। 2025 ते 2035 या दशकभरासाठी असणाऱ्या या आराखड्याचा हेतू दोन्ही देशातले संरक्षण संबंध दृढ करणं हा आहे। अमेरिका भारतासोबतच्या संरक्षण सामुग्री विक्री आणि संयुक्त उत्पादनावर अधिक भर देईल असं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे। तसंच राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भारत अमेरिकेदरम्यानचे व्यापारी संबंध अधिक दृढ केले जातील असंही यात म्हटलं आहे। येत्या 5 वर्षात दोन्ही देशातला व्यापार दुपटीहून अधिक वाढवून $500 अब्ज नेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे। तसंच सप्टेंबरपूर्वी दोन्ही देशांमधल्या व्यापार कराराच्या चर्चांचा पहिला टप्पा पूर्ण करण्यालाही प्राधान्य दिलं जाईल। भारताला नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेल पुरवठ्यासाठी अमेरिकेला आघाडीचा पुरवठादार करण्यावरही दोन्ही देशांनी प्रतिबद्धता व्यक्त केली। दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी ठोस कृतीची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली।
आतंकवाद के खिलाफ लड़ाई में भारत और अमेरिका दृढ़ता से साथ खड़े रहे। हम सहमत हैं कि सीमा पार आतंकवाद के उन्मूलन के लिए ठोस कार्रवाई आवश्यक है और मैं राष्ट्रपति जी का आभारी हूं। उन्होंने 2008 के जिसने भारत में नरसंहार किया उस मुजरिम को अब भारत के हवाले करने का निर्णय किया है। भारत की अदालतें उचित कार्यवाही करेंगे।
संरक्षण, AI, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैव तंत्रज्ञान, ऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रात दोन्ही देशातले शासकीय, शैक्षणिक आणि खासगी क्षेत्रातला द्विपक्षीय संवाद वाढवण्यासाठी ट्रस्ट उपक्रम सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली। अमेरिकी विद्यापीठांची केंद्र देशात सुरू करणं, भारत आणि अमेरिका यांच्या शैक्षणिक संस्थांचे संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यावरही यावेळी सहमती झाली। मुक्त, शांत आणि समृद्ध हिंद प्रशांत प्रदेशासाठी दोन्ही देशातली भागीदारी उपयुक्त ठरेल असं यावेळी सांगण्यात आलं।
कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे, त्यामुळं FIR दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत। नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये 3 नवीन गुन्हेगारी कायदे लवकरात लवकर लागू करावेत। नव्या कायद्यानुसार खटले चालवण्यासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी अशा सूचना अमित शाह यांनी यावेळी केल्या। संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवावी, तसंच कारागृह, सरकारी रुग्णालयं, बँका आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदवण्याची प्रणाली विकसित करावी असे आदेशही या बैठकीत शाह यांनी दिले। राज्यात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू असून 90% पोलीस दलानं नवीन कायद्यांचं प्रशिक्षण घेतलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी तहवूर राणा त्याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेनं होकार दिला असून त्याच्याविरोधात मुंबईत खटला चालवण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। राज्याच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या आणि अश्लील भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत। भारतीय डिजिटल पार्टी या OTT वाहिनीच्या निर्लज्ज कांदापोहे या कार्यक्रमाविरोधात अनेक तक्रारी शेलार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत। त्यामुळे मंत्रालयात आज झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश शेलार यांनी दिले आहेत. दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. जैन यांच्यावर खटला चालवण्याइतके पुरावे सक्तवसुली संचालनालयाकडून मिळाले आहेत असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कथित आर्थिक अनियमितता आणि इतर आरोपांखाली जैन यांची चौकशी सुरू आहे. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी 50.4 लाख भाविकांनी भेट दिली आहे. जगातल्या कुठल्याही धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले नाहीत असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे. कित्येक बड्या देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज कुटुंबासह प्रयागराज इथं पवित्र स्नान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजारात आज सलग 8व्या सत्रात घसरण कायम राहिली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 75,939 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 102 अंकांनी घसरला आणि 22,929 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातल्या गेल्या 8 सत्रांमधल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांनी तब्बल 25,31,000 कोटी रुपयांची संपत्ती गमावली. या काळात सेन्सेक्समध्ये 3% तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 3.41% घट नोंदवली गेली. सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला 2024-25 या आर्थिक वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीत 262 कोटी रुपयांचा नफा झाला आहे अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या 17 वर्षात प्रथमच BSNL तिमाही नफा नोंदवला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार क्षेत्र हे भारताच्या डिजिटल भविष्याचा मार्ग असेल असंही शिंदे यावेळी म्हणाले. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 इराणी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 किलो 143 ग्राम सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास 6.28 कोटी लाख रुपये इतकी आहे. हे तिन्ही प्रवासी दुबईहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. पंजाबमध्ये अमृतसर इथं 30 किलो हिरोईन हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला. अमृतसर इथं अंमली पदार्थ पोचवण्यासाठी आरोपी जात असताना पोलिसांनी आज ही कारवाई केली. गडचिरोली इथं आज 3 जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. या 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून या 3ना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सुमारे 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. दृढ निश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचं गमक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केलं. उत्तराखंड इथं आयोजित 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभावेळी ते बोलत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उत्तराखंडचं अभिनंदन केलं तसंच ग्रीन गेम्स या उपक्रमाचं कौतुकही केलं. 2036च्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारत आता पूर्णपणे तयार असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी 3,800 कोटींची तरतूद केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या समारंभात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा PT उषा यांनी या स्पर्धेच्या समारोपाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अमित शाह यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांना या स्पर्धेचा ध्वज सुपूर्द केला. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन मेघालयात होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक 201 पदकं पटकावली असून त्यात 54 सुवर्ण 71 रौप्य आणि 76 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत महाराष्ट्र 2ऱ्या स्थानावर असून सेनादल 68 सुवर्णपदकांसह पहिल्या तर हरियाणा 48 सुवर्णपदकांसह 3ऱ्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लष्करी वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी बळकट करण्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती. FIR दाखल करण्यात कोणताही विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यातल्या पोलीस दलाला आदेश. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी 50 कोटी भाविकांची भेट. 17 वर्षात पहिल्यांदाच BSNL 3 निकालात नफा आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप. 201 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.